चीनी मंडी .com पॉडकास्ट।
दुष्काळाने पीडित शेतकऱ्यांची चिंता अजून वाढली। मराठवाड्याच्या बऱ्याच भागातील लोक आधीच दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पीडित आहेत। खरीप पिकांना दुष्काळाने धोक्यात आणलं आहे। मोकळ्या आकाशाकडे पाहत शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत। गेल्या आठवड्यात मोठ्या पर्जन्यमानामुळे या क्षेत्रातील पावसाची तूट 50% वाढली, पण पुढील काही दिवसातच पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं हा भाग कोरडाच राहिला। याशिवाय नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्याचीही तीच अवस्था होती। महसूल विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार 8 जिल्ह्यांसह मराठवाड्यात जूनपासून 126.37 मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद झाली आहे। औरंगाबाद आणि लातूर शेती विभागांनी आत्तापर्यंत 69% आणि 43% पेरणीची नोंद केली आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामानशास्त्रज्ञ कैलास दशोर यांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाही। 20 आणि 21 जुलै रोजी या भागातील इतर भागात नांदेड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी इथं चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या अखेरीस प्रादेशिक भागात 25 मिलीमीटर पावसाची अपेक्षा आहे।